ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रूट राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये एज यू ऑल नो आपण नदी काठच्या परिसरात फिरतो आहोत आणि इकडली काय सिच्युएशन आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी नाशिक महानगरपालिकेच्या गाडीमध्ये बसलो आहे ज्या गाडीमधून अनाऊन्समेंट सुरू आहे. वेगवेगळ्या परिसरात जाऊन लोकांना ही मंडळी अवेअर करत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची ही सगळी मंडळी आहेत. सध्या आपल्या सोबत सर आपलं नाव काय?
मनीष जाधव.
मनीषजी किती वाजेपासून आपलं कार्य सुरू आहे आज आपल्या सगळ्यांचं?
आम्ही रात्रीपासून हे कार्य करत आहोत. गंगापूर धरणामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे गंगापूर धरणाची पातळी ही वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा लक्षात घेता गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीला हा पूर आलेला आहे. तरी कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी होऊ नये म्हणून त्यासाठी आमचा आपत्कालीन विभाग रात्रभर आम्ही गस्त घालत आहे. तपोवन परिसर, पंचवटी कॉलेज परिसर, गंगा घाट, रामकुंड इत्यादी परिसरामध्ये ही गाडी अनाऊन्सिंग करता फिरत आहे. जेणेकरून नागरिकांनी त्यांनी आपापली काळजी घ्यावी व गोदाकाठच्या ज्या परिसरामध्ये जे लोक राहत असतील त्यांनी सुरक्षित स्थळी जाऊन आपली काळजी घेणे.
डेफिनेटली आता ऐकणारी जी मंडळी आहेत तुम्हाला त्यांना काय सांगावं वाटतं?
मी त्यांना एवढं सांगेल की पाण्याची पातळी ही वाढत चाललेली आहे. कृपया पाण्यात कोणी जाऊ नये, शक्यतो सेल्फी कोणी काढू नये, जेणेकरून तुमच्या एका सेल्फीमुळे तुमच्या जीवाला उद्या धोका पोहोचू शकतो. जर कोणी बाहेरून येणारे जर भाविक असतील तर त्यांनीही कृपया पाण्यात जाण्याचा मोह टाळावा. जी त्यांची पूजा असेल ती त्यांनी काठावरतीच करून घेण्याची विनंती करावी.
डेफिनेटली. आणि आज सकाळपासूनच जे 10वे, 11वे, 12वे आणि 13वे कार्यक्रम आहे ते अगदीच अलीकडले म्हणजे निळकंठेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी सगळे कार्यक्रम सुरू आहे. तर आपण सगळेजण जे काम करता आहात, जे घट्टा आहात, आमच्या संपूर्ण रेड एफ एम परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना सल्यूट आहे सर.
धन्यवाद.
धन्यवाद.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.